रहा तू बहुत घनी माचे से,
या तू ना बोलती सुन ले तेरी करनाई नाचे से।